मत्तय अध्याय 5. तेव्हा लोक समुदायास पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यास शिकवू लागला की
जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यासवर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. धार्मिकते करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हा पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणास गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? ते बाहेर टाकण्यात येऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवित नाहीत, देवठणीवर ठेवितात, म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडतो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ ही रद्द करावयास मी आलो असे समजू नका. रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलो आहे. मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीतशी होतपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्या वाचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही. यास्तव जो कोणी या अगदी लहान आज्ञातील एक रद्द करील व तदनुसार लोकास शिकवील, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. आणि जो कोणी त्या पाळील व शिकवील, त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. मनुष्य हत्या करू नको, आणि जो कोणी मनुष्य हत्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असं प्राचीन लोकास सांगितलं होतं, हे तुम्ही ऐकलं आहे. मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो अग्नि नरकाच्या दंडास पात्र होईल. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहो असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. तू आपल्या वाद्याबरोबर वाटेत आहेस तोच त्याबरोबर लवकर समेट कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि तू बंदीशाळेत पडशील. मी तुला खचित सांगतो, तू दमडीन दमडी फेडशील तोपर्यंत तिच्यातून सुटणारच नाहीस. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी स्त्रीकडे कामदृष्टीनं पाहतो त्यानं आपल्या अंतःकरणानं तिचबरोबर व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला अडखळवितो तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यात तुझे बरे आहे. तुझा उजवा हात तुला अडखळवितो तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरका